इपिस्करा पत्र अध्याय 5. तर मग देवाच्या प्रिय मुलासारखे अनुकरण करणारे व्हा, आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून आपल्यासाठी अर्पण व बलिदान असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला. जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा आदाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासाठी योग्य नाही. तसेच कोणतेही लाजीरवाने भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत, ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी. कारण तुम्ही हे समजा की जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तीपूजक आहे, त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलावर देवाचा क्रोध येणार आहे. म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका. कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरासारखे व्हा, कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्व आणि सत्यता दिसून येतात. प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या, आणि अंधाराची जी निष्फळ कार्य आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी ती उघडकीस आणा, कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत त्याविषयीचे वर्णन करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते, कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो. म्हणून असे म्हणले आहे, हे झोपलेल्या जागा हो आणि मरण पावलेल्यातून उठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल. म्हणून तुम्ही कसे जगता याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकासारखे होऊ नका, तर शहाण्या लोकासारखे व्हा. वेळेचा चांगला उपयोग करा, कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत. म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या. आणि द्राक्षरस पिऊन झिंगलेल्यासारखे राहू नका, त्यामुळे तो नाशाकडे जातो. परंतु उलट पवित्र आत्म्याने परिपूर्ण भरले जा. सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतकरणाने परमेश्वराची स्तुती करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याच्या सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना. ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकाचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा. पत्नीनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता तशा आपल्या पतीच्या अधीन असा. कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे, आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणार आहे. ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले यासाठी की त्याने तिला देवाच्या वचनरूपी पाण्याने धुवून स्वच्छ करून पवित्र करावे, यासाठी की तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील. तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल, तर ती पवित्र व निर्दोष असेल. या प्रकारे पतीने सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात. जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो, कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा दोष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून या कारणास्तव पुरुष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील, आणि ती दोघे एक देह होतील. हे गूढ सत्य फार महत्वाचे आहे, आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. तरीही तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीने पतीचा मान राखला पाहिजे.